नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्य. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधिमंडळात श्रद्धांजली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. शेतकरी व्याख्येत महिलांचा समावेश करावा, कृषी एआय परिषदेची शिफारस. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका. लातूर आणि नांदेड जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचं योगदान 13.5% असून देशात महाराष्ट्र हे सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्य असल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली. यावेळी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या अभिभाषणात राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. 2025-26 पहिल्या तिमाहीत 91,327 कोटींची गुंतवणूक राज्यात आली, त्यामुळे महाराष्ट्र हे उद्योगधंद्यात अग्रगण्य राज्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या महिन्यात दावोस इथं झालेल्या जागतिक परिषदेत राज्य सरकारनं विविध देशांमधल्या 18 कंपन्यांसोबत 30 लाख कोटी रुपयांचे करार केले. यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होणार आहेत असं त्यांनी सांगितलं. उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं आखलेल्या विविध धोरणांची तसंच राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीबद्दल राज्यपालांनी माहिती दिली. ते म्हणाले,
महाराष्ट्र को वर्ष 2024-25 में देश में सबसे अधिक 1,64,875 करोड़ रुपए का प्रत्यक्ष विदेशी निवेश प्राप्त हुआ है, जो भारत में प्राप्त कुल प्रत्यक्ष विदेशी निवेश के 39% है. महाराष्ट्र को 2025-26 के वित्तीय वर्ष के प्रथम छमाही में 91,337 करोड़ रुपए का प्रत्यक्ष विदेशी निवेश प्राप्त हुआ है. विकसित महाराष्ट्र 2047 के लिए एक व्यापक और नीतिगत कार्य योजना तैयार की है और राज्य की अर्थव्यवस्था को 2047 तक $5 ट्रिलियन तक बढ़ावा देने के लिए विजन मैनेजमेंट यूनिट स्थापित किया है.
राज्यातल्या कृषी क्षेत्राच्या विकासालाही सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठी मागील त्याला सौरपंप, मोफत वीज आदी योजना राबवल्या जात आहेत असं राज्यपाल म्हणाले. महिला, आदिवासी, मागास समूहाच्या प्रगतीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत या सर्व घटकांसाठी सरकार राबवत असलेल्या धोरणांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही देत राज्याच्या सीमावर्ती भागातल्या नागरिकांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची देखील राज्यपालांनी माहिती दिली. या अभिभाषणानंतर विधानसभेचं कामकाज सुरू झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्रा पवार यांची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. अजित पवार यांच्यासारख्या सहकार्याचं निधन होणं ही बाब केवळ राजकीयच नव्हे तर व्यक्तिशः प्रचंड वेदनादायक असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. अजित पवार यांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. अजित पवार हे महाराष्ट्राला न लाभलेले सक्षम मुख्यमंत्री होते असं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
आज मी असं म्हणू शकतो अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड. मला विश्वास आहे की शेवटी कधीतरी त्यांचं स्वप्न देखील नियतीने पूर्ण केलं असतं. त्यांच्यात ती क्षमता निश्चितपणे होती, तर मुख्यमंत्री पदाकरता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्व हे अजितदादांचं होतं. खरं तर मी असं म्हणेन, महाराष्ट्रामध्ये वसंतदादा आणि अजितदादा ही दोन नावं अशी आहेत की ज्यांना दादा म्हणून नेहमीच महाराष्ट्र हा त्यांच्या कामाकरता लक्षात ठेवेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गुणगौरव केला. दादांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
महाराष्ट्राच्या विकासाचं जे स्वप्न दादांनी पाहिलं होतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आहे. विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही ही दादांची घोषणा आपण खऱ्या अर्थाने सगळ्यांनी मिळून सत्यात उतरवूया.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सतेज पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे यांनी विधान परिषदेत तर मंत्री छगन भुजबळ, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या. विधिमंडळाच्या इतर दिवंगत सदस्यांनाही काल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत लोकभवन इथं जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन त्या करणार आहेत. तर उद्या बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं केंद्रीय आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. तसंच नागपुरात आयोजित एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचं सुवर्णयुग या उपक्रमाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
शेतकरी या व्याख्येत महिलांचा समावेश करून समान वेतन, अनुकूल कर्ज आणि विस्तार सेवा उपलब्ध करून द्यावी अशी शिफारस कृषी तज्ज्ञांनी केली आहे. मुंबई इथं सुरू असलेल्या जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी समतेसाठी कोडिंग, लिंगसंवेदनशील कृषी AI परिसंस्थेसाठी धोरणात्मक उपाय या विषयावर समांतर सत्र पार पडलं. महिला स्वयंसहाय्य गट आणि स्थानिक संस्थांचा उपयोग करून महिलांना डिजिटल प्रशिक्षण आणि साधनं देण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. मराठवाड्यात अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. लातूर शहरासह जिल्ह्यात अहमदपूर, निलंगा, औसा आणि उदगीर तालुक्यातल्या अनेक भागात पाऊस पडला. रेणापूर तालुक्यात काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. पानगाव इथल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली. ते म्हणाले,
आज अचानक आलेल्या पावसामुळे, गारपीट झाल्यामुळे ज्वारीचं, हरभऱ्याचं आणि गव्हाचं अथुनात नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर आंबेही तोंडाला आलेले, आता ती काही मोहर चांगला होता त्याच्यात काहीच राहिलं नाही. आता आंब्याला बी काही राहिलं नाही, ज्वारीला बी काही राहिलं नाही. हरभरे तर अक्षरशः आता शेतावरच असल्यामुळे काढा आलेल्या पिकाचं भयानक नुकसान झालंय.
हवामान विभागाने आगामी काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान उदगीर तालुक्यातल्या वायगाव इथं शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दिगंबर बेलकुंडे असं या 60 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात मुडेगाव इथं काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानीचा तहसील कार्यालयाकडून पंचनामा करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यातल्या बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तुळजापूरमध्ये वाऱ्याचा जोर असल्यानं काही ठिकाणी गहू अडवा झाला. नांदेड शहरासह जिल्ह्यात किनवट, देगलूर, नायगाव बाजार, कंधार, बिलोली, भोकर या भागात पाऊस पडला. हिमायतनगर तालुक्यातल्या पारडी इथं विशाखा येलकेवाड या शेतकरी महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातही अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा आणि वाङ्मय विभागात आजपासून माय मराठी गौरव महोत्सवाला सुरुवात होत आहे. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेनं होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या MGM विद्यापीठातील मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल निबंध स्पर्धा घेण्यात आली. राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरण करण्यात येत आहेत. त्यानुसार काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात रिधोरा देवी या गावात पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेचं ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात आलं. जालना इथं काल 5 कामगारांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशानुसार जिल्हा बालकामगार अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाद्वारे शहरातली विविध दुकानं, हॉटेल्स आणि छोट्या उद्योगांवर अचानक छापे टाकण्यात आले. जिल्ह्यात बालकामगार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ 1098 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. धाराशिव इथं महिला जिल्हा संनियंत्रण समितीची बैठक काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सखी वन स्टॉप सेंटर, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्य. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपालांचं प्रतिपादन. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधिमंडळात श्रद्धांजली. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.